आपला बाळ म्हणजे आपल्या वंशाचा दिवा, आपल्या घराण्याचा हा कुलदीपक म्हणजे अनेकदा आपल्या पूर्वजांचा जन्म असतो म्हणतात, तेव्हा त्याच्यासाठी चंदनाचा पाट, सोन्याचा ताट आणि नवरत्नांची रांगोळी अशा कोड कौतुकाचा थाट करायलाच हवा.